वेर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:18 मिनिट झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. मॉर्निंग नंबर वन मे आज एक पिक्चर की बडी याद आ रही है, थ्री इडियट्स. येस, थ्री इडियट्स मध्ये प्रिंसिपल साहेब जो होते त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं. चांद पे कदम रखने वाला पहला इंसान कौन था? नील आर्मस्ट्रॉन्ग. दूसरा इंसान कौन था? पता नहीं, फर्क नहीं पड़ता, जो पहला होता है उसी को दुनिया याद करती है. डेफिनेटली आपल्या आयुष्यात सुद्धा अशा सिच्युएशन्स येतात, एखादी गोष्ट आपल्या करवी पहिल्यांदाच होते. येस, आणि त्याला लोक कायम लक्षात ठेवतात. मग ती गोष्ट कदाचित तुमच्या घरी झाली असेल. डेफिनेटली बोर्डामध्ये पहिला आला पोरगा, अरे बापरे, आपल्या संपूर्ण फॅमिलीमध्ये हाच असा मुलगा आहे जो बोर्डामध्ये पहिले आला बुवा. तर त्यानंतर कुणी जरी पहिला आला तरी सुद्धा त्याला सांगितलं जातं, अरे तो आला होता, त्याच्यानंतर तू आला. बरं, किंवा जी लोक बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्यांना सुद्धा दाखले दिले जातात की हा आला होता पहिला, हा तुला याच्यासारखा पहिला यायचं आहे. आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा हे काम केलं, तुमच्या सराउंडिंगमध्ये जितकी मंडळी होती त्यांच्यामध्ये पहिल्यांदा हे काम केलं बुवा, कोणतंही एक्स वाय झेड, एक तर ते काम कोणतं होतं ते सांगा, आणि ते काम करणारे तुम्ही पहिले जेव्हा बनले तेव्हा काय एकूण फिलिंग्स आल्या, कसं एकूण छान वाटलं, टॉप ऑफ द वर्ल्ड टाइप्स, किंवा कसं एकूण वाईट वाटलं. कारण कधी कधी वाईट गोष्टी पहिल्यांदा खानदानात करणारे वगैरे सुद्धा आपण असतो. ते सुद्धा शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. थोडा स्वाद पीलू फ्रॉम वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. दुबारा गाणं येतं, एन्जॉय. फिलहाल शेंडी सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.